बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, किशोर न्याय बोर्ड बालकांसाठी कार्यरत आहे, यालाच बालक न्याय मंडळ असेही म्हणतात. बालकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्य किशोर न्याय मंडळ त्याचबरोबर बाल न्याय मंडळामार्फत केले जाते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.